नीतिसूत्रे अध्याय 9 ज्ञान आणि अज्ञान यांची घोषणा. ज्ञानाने आपले स्वतःचे घर बांधले, त्यामध्ये तिने खडकाचे 7 खांब करून तयार केले. तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशु तयार केले आहेत. तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे. तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. तिने आपल्या दासाकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उच्चस्थानाच्या टोकापासून हाक मारून म्हणते, जो अज्ञानी आहे तो इकडे येऊ. ती जे बुद्धीन आहेत त्यांना म्हणते, या माझे अन्न खा आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या. तुमच्या अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत राहा. सुज्ञानाच्या मार्गाने चाला. जो निंदकाला सुबोध करतो तो अप्रतिष्ठेला आमंत्रण करतो आणि जो दुर्जन मनुष्यास बोल लावतो तो आपले नुकसान करून घेतो. निंदकाला बोल लावू नको, नाहीतर तो तुझा द्वेष करेल. ज्ञानास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल. नीतिमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे. कारण माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील आणि तुमच्या आयुष्याची वर्षे वाढतील. जर तुम्ही ज्ञानी असलास तर तू आपणासाठी ज्ञानी असशील, पण जर तू निंदा केली तर तूच मात्र तिचे फळ भोगशील. मूर्ख स्त्री घोंगाटा करण्यासारखी आहे. ती अज्ञानी आहे आणि तिला काही कळत नाही. ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती नगरातल्या उच्चस्थानी आसनावर बसते. जे लोक आपल्या वाटेने सरळ चालतात, जवळून जाणाऱ्यांना ती हाक मारून म्हणते, जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येऊ. जो कोणी बुद्धीन आहे त्यास ती म्हणते, चोरलेले पाणी गोड लागते आणि गुप्तपणे खालेली भाकर चांगली लागते. पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही. तिचे पाहुणे मृत्यू लोकांच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहीत नाही.